नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. राज्यातल्या 12 वाणी विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय. अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गावर उद्यापासून 3 दिवस जलद रेल्वेची चाचणी. नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना नाधो महानोर साहित्य पुरस्कार जाहीर. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला आहे. आज यवतमाळ इथं 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले,
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा 12 तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. यवतमाळ जिल्ह्याने 35 मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत. 14,000 शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार आहे. पण डिसेंबर 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि त्या दृष्टीनं आपलं काम चाललंय.
यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण होताच त्यांच्या खात्यात मदत वर्ग केली जाईल. घर आणि शेती अशा दोन्ही नुकसानासाठी शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं पूर्ण परिसर जलमय झाला आहे. पूर्णा तालुक्यातील ढोणे पांघरा इथल्या शाळेत पावसाचं पाणी शिरलं. दरम्यान नागरिक आणि शिक्षकांच्या सतर्कतेनं विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. पूर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचं काम चालू असून यंत्रावर काम करताना थुला नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये चौघेजण अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या पथकानं पुरात अडकलेल्या या कामगारांना सुखरूप वाचवलं. परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर पिंगळी परभणी ग्रामीण पूर्णा ताडकळस कातनेश्वर पालम बनवस पेठ शिवनी या 9 मंडळात जोरदार पाऊस झाला असून कातनेश्वर मंडळात सर्वाधिक 147 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यातल्या 12 वाणी विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज जाहीर केलं. आज मुंबई इथं तज्ञांसोबत शेलार यांनी बैठक घेऊन 12 संवर्धन संरक्षण याबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराण काळापासून ज्यांच्या नोंदी आहेत असे 3,000 अधिक 12 आहेत. ज्यांचं ऐतिहासिक मूल्य आहे, ज्यांचं स्थापत्यशास्त्र दुर्मिळ आहे असं शेलार म्हणाले. जलसंवर्धन आणि जलसंधारण यांचं कार्यही होत असून त्याचा पाण्यासाठी उपयोग झाला पाहिजे असं शेलार यांनी सांगितलं. 12 जतन संवर्धन आणि उपयोगिता यांची स्पष्ट उद्दिष्ट आणि हेतू असलेला शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहिती शेलार यांनी दिली. अहिल्यानगर बीड या मार्गावर 17 सप्टेंबरपासून डेमू रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंमळनेर ते बीड या मार्गावर उद्या 14 तारखेपासून पुढचे 3 दिवस जलद रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. या रेल्वे मार्गाजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी या काळात सतर्क राहावं, रेल्वे रुळावर चालू नये किंवा जनावरे रेल्वे रुळावर घेऊन देऊ नये असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात बोट अॅम्ब्युलन्सनं नर्मदा नदीतून प्रवास करत तिथल्या रुग्णांशी संवाद साधला. भूषा पॉइंट इथं तैनात असलेल्या तरंगत्या दवाखान्याची पाहणी करत परिसरातल्या रुग्णांना सिकलसेलच्या औषधांचा नियमित पुरवठ्याचा आंबेडकर यांनी आढावा घेतला. दरम्यान तरंगत्या दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच उपलब्ध करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीनं देण्यात येणारा नाधो महानोर साहित्य पुरस्कार नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर झाला आहे. मुंबई इथं कविवर्य नाधो महानोर साहित्य शेती पाणी पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचं हे दुसरं वर्ष असून मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात येत्या 26 सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती सुळे यांनी दिली. सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ तह्यात प्रलयानंतरची तळटीप हे 3 काव्यसंग्रह स्त्री कवितेचं भान काल आणि आज हा समीक्षापर ग्रंथ आणि डिळी कादंबरी प्रकाशित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत युवकांमध्ये क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं फिटनेस इंडिया सुदृढ भारत निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील 75 ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज बुलढाणा इथं ही माहिती दिली.
आदरणीय प्रधानमंत्रीजी नेहमी फिट इंडियाचा मेसेज हा प्रत्येक कार्यक्रमामधनं ते देत असतात, म्हणून एक नमो मॅरेथॉन आपण ही घेतो आहोत की याच्या माध्यमातून आपण एक फिटनेसचा मेसेज देतो आहोत आणि त्याचबरोबर आपला देश हा एकत्र आहे, एक युनिटीचा पण मेसेज ह्या मॅरेथॉन मधनं आपण देतोय, त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण नमो मॅरेथॉन ही घेणार आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान या सामन्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबई इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकीकडे पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करत असून केंद्र शासनानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळलं जाऊ शकतं असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान उद्या पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यभर ठिकठिकाणी माझं कुंकू माझा देश हे निषेध आंदोलन राबवण्यात येणार आहे. या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी शाखेच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील तमाम माता भगिनींच्या वतीनं सिंदूर भेट देण्यासाठी सकाळी 10:30 क्रांती चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीविषयी काँग्रेस पक्षाच्या कथित वादग्रस्त चित्रफितीचा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं निषेध करण्यात आला. या चित्रफितीविरोधात क्रांती चौक इथं तीव्र आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या. मराठा समाजासाठी लागू करण्यात आलेलं हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या वांगदरी इथं आजपासून गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. नुकतंच वांगदरी इथं भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याची टीका हाके यांनी यावेळी केली. वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणनं कायमस्वरूपी खंडित केलेला वीज पुरवठा परस्पर जोडून घेतल्यानं महावितरणच्या जालना कार्यालयानं 30 ग्राहकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात भोकरदन तसंच बदनापूर या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. 30 ग्राहकांकडे वीज बिलाची 3,77,000 रुपयांची थकबाकी असल्यानं महावितरणनं त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. आतापर्यंत महावितरणनं 46 ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक न्याय विभागानं हाती घेतलेल्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची साथ अत्यावश्यक असल्याचं सामाजिक राज्य न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या 2 दिवसीय बैठकीचं उद्घाटन आज शिरसाट यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं शिरसाट यांनी यावेळी जाहीर केलं. सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय जोडीनं आज सकाळी उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या चेन चेंग क्वान आणि लिन बिंग वे यांचा 21-17 21-15 असा पराभव केला. दरम्यान या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्यानं 23-21 22-20 असा विजय मिळवला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंह हिनं 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत ईशाचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या पदकामुळे भारत पदक तालिकेत 5व्या स्थानावर पोहोचला आहे. जालना शहराजवळच्या खडक तलाव खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली. पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. आता धरणाचे 8 दरवाजे 1/2 फूट उघडून सुमारे 4,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. इसापूर धरणातून 8,500 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात आज विदर्भ मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तसंच बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. राज्यातल्या 12 वानी विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.